सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिर से एक बार महक लौट कर आ चुकी है। शो के तीसरे घंटे में आ गए हैं हम।
रेड एफएम एमएच 93.5
हाँ, महक के साथ फिलहाल सेलिब्रेशन चल रहा है कल के फ्रेंडशिप्स डे का। उद्या मी इकडे नसणार आहे, ऑफकोर्स संडे आहे उद्या। मग आज आपण सेलिब्रेट करतोय फ्रेंडशिप्स डे। मी तुम्हाला विचारलं होतं, तुमच्या लाईफमधला तुमचा बेस्ट फ्रेंड जो आहे तो का तुमचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तुमची फ्रेंडशिपची स्टोरी कुठनं सुरुवात झाली?
माझी बेस्ट फ्रेंड माझ्याच नावाची आहे, वैष्णवी नाव होतं तिचं पण।
अच्छा अच्छा, काय स्टोरी आहे तुमच्या फ्रेंडशिपची?
फिफ्थ मध्ये होतो, फर्स्ट टाइम भेटलो आम्ही, पाचवी पासून बेस्ट फ्रेंड आहोत आता पण आणि फॉर एव्हर। काय नाही, अशीच ओळख झाली, बसलो मग बेंच वर बसलो, नवीन नवीन सगळं काही असतं, तेव्हापासून फ्रेंडशिप सुरू केली तर आतापर्यंत आहे तशीच आहे आणि सगळं शेअर करतो एकमेकींना। मग बेंचमेट बनलो, मग नंतर चांगला फ्रेंड्स बनलो आणि आता बेस्ट फ्रेंड।
ओके ओके, ती तुझी बेस्ट फ्रेंड काय काय कारण आहे त्यामागे?
म्हणजे ती मला जसं पाहिजे ना तसंच राहते, म्हणजे कसं मला असं वाटतं की माझ्या सोबत असावी किंवा मला इकडे जायचं तसं माझ्या बरोबर असं पण, आणि सगळं ऐकून घेते माझं सगळं, म्हणजे मला काही लागलं वगैरे तर सगळं केअर करते, जशी माझी मम्मी ते दुसरी।
ये जो हमारे बेस्ट फ्रेंड्स होते हैं ना, पेरेंट्स के जैसे ही होते हैं, इतना ज्यादा प्यार करते हैं, इतनी ज्यादा केयर करते हैं। आपका बेस्ट फ्रेंड कौन है और क्यों है वो बेस्ट फ्रेंड, ये बताइए जल्दी से। फिलहाल ये गाना कुणाल गांजा वाला की आवाज में एंजॉय कीजिए। यही आ रहा है थोड़ी देर में आपके गाने तक। कभी किसी जमाने में ये वन ऑफ माई फेवरेट हुआ करता था, आज भी है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर स्टे ट्यून्ड एंड बज जाते रहो।